इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधि तिवारी। आदौ मुख्याः वार्ताः। प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी तस्य भूटानदेशीय समकक्षः शेरिंग टोब्गे इत्येतौ सिन्धु नगरे भारतेन सहयोग प्राप्तस्य अत्याधुनिकस्य मातृ शिशु चिकित्सालयस्य उद्घाटनं विहितवन्तौ। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकर अद्य त्रिदिवसीय यात्रायां सिंगापुर नगरं सम्प्राप्तवान्। अन्ताराष्ट्रिय समुदायेन रूसदेशे जातम् आतंकियाक्रमणं निन्दितम्। पंजाब राज्यस्य संगरूर जनपदस्य अनेकेषु ग्रामेषु विषाक्त मद्यपानैः 20 जनानां मृत्युः जाता। अपि च क्रिकेट स्पर्धायां आईपीएल इति क्रिकेट स्पर्धा मालिकायां पंजाब किंग्स दलेन दिल्ली कैपिटल्स दलस्य सम्मुखे 75+ धावनांकानां लक्ष्यं संस्थापितम्। अथ वार्ताः विशदीकृत्य। अद्य प्रातः प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी तस्य भूटानदेशीय समकक्ष शेरिंग टोब्गे इत्येतौ थिम्पू नगरे ग्यालसुई जेत्सुन्त्रेमा मातृ शिशु चिकित्सालयस्य उद्घाटनं विहितवन्तौ। एषः अत्याधुनिक चिकित्सालयः भारत सर्वकारस्य वित्तसहयोगेन निर्मितो वर्तते। अस्य 150 रोगीशय्यायुतस्य सुसज्जितस्य चिकित्सालयस्य विकासः द्विचरणीय भारतीय सहयोगेन सञ्जातः। नवनिर्मितः एषः चिकित्सालयः भूटानदेशे मातृ शिशु स्वास्थ्य सेवासु वरकरः वृद्धिं करिष्यति। विदेशमन्त्रालयः अत्रावसरे समुदीरितवान् यत् ग्यालसुई जेत्सुन पेमा मातृ शिशु चिकित्सालयः स्वास्थ्य क्षेत्रे भारत भूटानयोः सहयोगस्य एकम् उज्ज्वलम् उद्धरणम् अस्ति। उद्घाटन पुरस्सरं प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी नवदिल्ली नगरं प्रति प्रस्थानम् अकरोत्। एकस्मिन् आभासीय सन्देश माध्यमेन श्रीमोदी उक्तवान् यत् एषा अतिमहत्वपूर्णा भूटान यात्रा आसीत्। सः तत्र भूटान नरेशेन विग्नेखेसर नामग्येल वांगचुक इत्यनेन प्रधानमन्त्रिणा टोब्गे इत्यनेन अन्यैः प्रतिष्ठित जनैः चेत्येतैः सह सम्मेलनस्य अवसरं प्राप्तवान्। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः अद्य त्रिदिवसीय यात्रायां सिंगापुर नगरं सम्प्राप्तवान्। सर्वप्रथमम् असौ आईएनए इत्याख्य स्मारके नेताजी सुभाष चन्द्र बोस वर्याय अपि च भारतीय सेनायाः वीर सैनिकेभ्यः श्रद्धाञ्जलि समर्पितवान्। सामाजिक संचार सन्देशपटले डॉ जयशंकरः प्रोक्तवान् यत् अयं स्मारकः आईएनए इत्येतस्य देशभक्ति साहसयोः च भावनायाः प्रतीको वर्तते, यो हि आगामि वंशेभ्यः प्रेरणास्रोतरूपेण भविष्यति। अन्ताराष्ट्रिय समुदायेन रूसदेशे जातम् आतंकियाक्रमणं निन्दितम् यस्मिन् 15+ जनाः दिवंगताः जाताः। संयुक्त राष्ट्र महासचिवेन एंटोनियो गुतेरेस इत्यनेन मॉस्को नगरस्य क्रोकस सिटी हॉल इत्यत्र ह्यः जाते आतंकी आक्रमणे दुःखम् अभिव्यक्तम्, अपि च कठोरवचोभिः निन्दा अपि कृता। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदि सर्वैः देशैः आतंकी निग्रहणाय समाह्वानमपि कृतम्। प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अस्य आतंकी आक्रमणस्य भर्त्सनां कृतवान्, अपि च अमेरिका यूरोपीय संघ ब्रिटेन फ्रांस स्पेन संयुक्त अरब अमीरात देशैरपि निन्दा कृता। फ्रांस देशेन राष्ट्रपतिना इमैनुएल माक्रो इत्यनेन पीड़ित जनेभ्य सर्वेभ्य रूस देशीयेभ्यश्च स्वीय देशस्य ऐक्यभाव प्रकटित। स्पेन देश प्रावोचत यत् मॉस्को नगरस्य इयं घटना आश्चर्ययुता अस्ति। तत्रैव इटली देशस्य प्रधानमन्त्री जॉर्जिया मेलोनी कथितवती यत् इदम् आतंकवादस्य निन्दनीय कार्यम् अस्ति। प्रभावितेभ्य जनेभ्य स्वकीय ऐक्यभावं प्रकटितवती। पंजाब राज्यस्य संगरूर जनपदस्य अनेकेषु ग्रामेषु विषाक्त मद्यपानैः 20 जनानां मृत्युः जाता। आरक्षिदलस्य एकं विशिष्टदलम् अस्य प्रकरणस्य निरीक्षणं विदधाति। साम्प्रतं यावत् 8 जनाः एकस्मिन् प्रकरणे निगडिताः जाताः। ಶ್ರೋತಾರ್ಯ ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತಾಯಃ ಸಂಸ್ಕರಣಮಿದಂ ಇದಾನೀಂ ಆಕಾಶವಾಣಿತಃ ಪ್ರಸಾರ್ಯತೆ. ಸಮಯೇವ ಕ್ರಮೇಣ ಆಕಾಶವಾಣ್ಯಃ ಅಂತರ್ಜಾಲಪಟಲೆ www.newsonair.gov.in ಇತ್ಯತ್ರ ಅಥ ಚ newsonair ಇತಿ ಚಲದೂರಭಾಷೀಯ ತಂತ್ರಾಂಶೇ ಅಪಿ ಉಪಲಬ್ಧೋ ಭವಿಷ್ಯತಿ. ಅದ್ಯ ಸಹೀದ್ ಎ ಆಜಮ್ ಭಗವ್ ಸಿಂಹ ರಾಜಗುರು ಸುಖದೇವ್ ಇತ್ಯೇಷಾಂ ವಿರವತಿ ದಿವಸ ವರ್ತತೆ. ಅದ್ಯೈವ ಏಕತ್ರಿಂಶದಧಿಕ ನವದಶಶತತಮೇ ವರ್ಷೆ ಭಗವ ಸಿಂಹ ರಾಜಗುರು ಸುಖದೇವ್ ವೀರಜನಾಃ ಲಾಹೌರ ಸೆಂಟ್ರಸ್ಟಾಕ್ ಇತ್ಯಾಖ್ಯೆ ಕಾರಾಗೃಹೆ ವೀರವತಿಂ ಪ್ರಾಪ್ತವಂತಃ ಆಸನ್. ಅತ್ರಾವಸರೆ ಪಂಜಾಬಂ ಸಮೇತ್ಯ ಸಂಪೂರ್ಣ ರಾಷ್ಟ್ರಂ ತೇಭ್ಯಂ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಂ ಸಮರ್ಪಯತಿ. ಆಗಮ್ಯ ಮಾನಸ್ಯ ಲೋಕಸಭಾ ನಿರ್ವಾಚನಸ್ಯ ಆಲೋಕೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಆರಕ್ಷಿವಲಯ ನಿರ್ವಾಚನ ಪ್ರಕ್ರಿಯಾಯಾಃ ನಿರ್ಬಾಧ ಸಂಚಾಲನ ಸುನಿಶ್ಚೇತು ಆರಕ್ಷಿ ನಿಯಂತ್ರಣ ಕಕ್ಷೆ ಕಾಶ್ಮೀರೆ ಏಕಂ ಅಹರ್ನಿಶಂ ನಿರ್ವಾಚನ ಸಂಬದ್ಧ ಸಹಾಯ ಸಂಖ್ಯಾ ಪ್ರಸಾರಿತ. ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಆರಕ್ಷಿಬಲಸ್ಯ ಕಾಶ್ಮೀರ ಕ್ಷೇತ್ರಕಸ್ಯ ಆರಕ್ಷಿ ನಿಯಂತ್ರಣ ಕಕ್ಷೆ ಅಹರ್ನಿಶಂ ನಿರ್ವಾಚನ ಸಹಾಯತಾ ಸಂಖ್ಯಾ ಅಷ್ಟ ಅಷ್ಟ ನವ ನವ ಅಷ್ಟ ಷಟ್ ಅಷ್ಟ ಪಂಚ ಅಷ್ಟ ನವ ಇತಿ ಪ್ರಸಾರಿತ. ಸಂಚಾರಸ್ಯ ಸಹಾಯತಾಯಾಶ್ಚ ಸೌವಿಧ್ಯಸ್ಯ ಪ್ರದಾನೇನ ಆರಕ್ಷಿವಲಯೇನ ಮತದಾತೃಭ್ಯಃ ತೇಷಾಂ ಲೋಕತಾಂತ್ರಿಕ ಅಧಿಕಾರಸ್ಯ ಪ್ರಯೋಗಾಯ ಸುರಕ್ಷಿತ ವಾತಾವರಣಂ ಸುನಿಶ್ಚೀಕರಣಂ ವಿಹಿತಂ. ಛತ್ತೀಸ್ಗಢಸ್ಯ ದಂತೇವಾಡಾ ಜನಪದೆ ಹಿರಾತ್ರೌ ಸಂಜಾತೆ ವಿಸ್ಫೋಟೆ ಬಸ್ತರ್ ಫೈಟರ್ಸ್ ಇತ್ಯಾಖ್ಯಸ್ಯ ದ್ವೌ ಸೈನಿಕೌ ವೃಳಿತೌ ಜಾತೌ. ಅಸ್ಮಾಕಂ ಸಂವಾದದಾತಾ ಸಂಸೂಚಿತವಾನ್ ಯತ್ ವಿಸ್ಫೋಟೋಯಂ ತದಾ ಸಂಜಾತಃ ಯದಾ ಸಿಆರ್ಪಿಎಫ್ ಬಸ್ತರ್ ಫೈಟರ್ಸ್ ಇತ್ಯೇತೇಷಾಂ ಸಂಯುಕ್ತ ಬಲಂ ಕಿರಂಬೂಲ ಕ್ಷೇತ್ರೆ ಅನ್ವೇಷಣಾಧೀನನು ಪ್ರಚಲತ್ ಆಸೀತ್. ವೃಣಿತೌ ಸೈನಿಕೌ ಉಪಚಾರಾಯ ರಾಜಧಾನಿ ರಾಜಪುರಂ ರಾಯಪುರಂ ಸಂಪ್ರೇಷಿತವಂತೌ. ಅತ್ರಾವಧೌ ಬಿಜಾಪುರ ಜನಪದಸ್ಯ ಪೀಡಿಯಾ ಕ್ಷೇತ್ರೆ ಸುರಕ್ಷಾಬಲ ಮಾವೋವಾದಿನೋ ಮಧ್ಯೆ ಸಂಘರ್ಷ ಪ್ರಚಲತಿ ದ್ವೌ ಮಾವೋವಾದಿನೋ ಮಾರಿತೌ ಏತಸ್ಮಿನ್ ಸಂಘರ್ಷೆ. ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಸ್ವಿಸ್ ಓಪನ್ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಗತರಾತ್ರೌ ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲ್ಯಾಂಡ್ ದೇಶಸ್ಯ ಬೇಸಲ್ ನಗರೆ ಪುರುಷ ಏಕಲ ಪ್ರತಿಯೋಗಿತಾಯಾಃ ಉಪಾಂತ್ಯ ಚಕ್ರೆ ಭಾರತ ದೇಶಸ್ಯ ಕಿದಾಂಬಿ ಶ್ರೀಕಾಂತಃ ಪ್ರವಿಷ್ಟಃ. ಮಾತ್ರ ಪಂಚತ್ರಿಂಶತ್ ನಿಮಿಷೇ ಶ್ರೀಕಾಂತೇನ ಪ್ರಾಗುಪಾಂತ್ಯ ಚಕ್ರೆ ಲೀ ಚಿಯಾಹಾವ್ ಇತ್ಯನು ಏಕವಿಂಶತಿ ದಶ ಏಕವಿಂಶತಿ ಚತುರ್ದಶ ಇತ್ಯೈತೈಃ ಅಂಕೈಃ ಪರಾಜಿತವಾನ್. ಅದ್ಯ ಸ್ವಿಸ್ ಓಪನ್ ಪ್ರತಿಯೋಗಿತಾಯಾಃ ಅಂತಿಮ ಸ್ಪರ್ಧಾ ಭಾರತ ದೇಶಸ್ಯ ಕಿದಾಂಬಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಲಿನ್ ಚೆನ್ ಯು ಇತ್ಯೇತಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಭವಿಷ್ಯತಿ. ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಐಪಿಎಲ್ ಇತಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸ್ಪರ್ಧಾ ಮಾಲಿಕಾಯಾಂ ಶಿವರಾತ್ರೌ ಔದ್ಘಾಟನಿಕಾಯಾಂ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಚೆನ್ನೈ ಸೂಪರ್ ಕಿಂಗ್ಸ್ ಬಲೇನ ರಾಯಲ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರು ಬಲಂ ಷಡ್ ಸ್ತೋಭೈಃ ಪರಾಜಿತಂ. ಚೆನ್ನೈ ನಗರಸ್ಯ ಎನ್ ಎ ಚಿದಂಬರಂ ಕ್ರೀಡಾಂಗಣೆ ರಾಯಲ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರು ಬಲೇನ ವಂದನ ಕ್ರೀಡಾ ಸ್ವೀಕೃತ ಆಸೀತ್. ತತ್ರೈವ ಅದ್ಯ ದ್ವಿ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧೆ ಪ್ರಚಲತಃ ಪ್ರಥಮಾಯಾಂ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಪಂಜಾಬ್ ಕಿಂಗ್ಸ್ ದಲಂ ಡೆಲ್ಲಿ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ಸ್ ಅನ್ನು ಸಮ್ಮುಖೀಕರೋತಿ. ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಏಕಸ್ಯಾಂ ಡೆಲ್ಲಿ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ಸ್ ಬಲೇನ ಪಂಚಸಪ್ತತ್ಯಧಿಕೈಕಶತಂ ಧಾವನಾಂಕಾನ ಲಕ್ಷ್ಯಂ ಸ್ಥಾಪಿತಂ. ಅಪಿ ಚ ದ್ವಿತೀಯ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾ ಕೋಲ್ಕತಾ ನೈಟ್ ರೈಡರ್ಸ್ ದಲಸ್ಯ ಸನ್ರೈಸರ್ಸ್ ಹೈದರಾಬಾದ್ ದಲೇನ ಸಹ ಕೋಲ್ಕತಾಯಾಂ ಸಾರ್ಧಸಪ್ತವಾದನತು ಭವಿಷ್ಯತಿ. ಅಂತೇ ಚ ಮುಖ್ಯವಾರ್ತಾಃ ಪುನರೇಕವಾರಂ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಸ್ಯ ಭೂತಾನ ದೇಶೀಯ ಸಮಕಕ್ಷ ಶೇರಿಂಗ್ಟೋಕೆ ಚೆತ್ಯೇತೌ ಥಿಂಪು ನಗರೆ ಭಾರತೇನ ಸಹಯೋಗ ಪ್ರಾಪ್ತಸ್ಯ ಅತ್ಯಾಧುನಿಕಸ್ಯ ಮಾತೃ ಶಿಶು ಚಿಕಿತ್ಸಾಲಯಸ್ಯ ಉದ್ಘಾಟನೆ ವಿಹಿತವಂತೌ. ವಿದೇಶಮಂತ್ರಿ ಡಾ ಎಸ್ ಜಯಶಂಕರ ಅದ್ಯ ತ್ರಿದಿವಸೀಯ ಯಾತ್ರಾಯಾಂ ಸಿಂಗಾಪುರ ನಗರಂ ಸಂಪ್ರಾಪ್ತವಾನ್. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಮುದಾಯೇನ ರೂಸ್ ದೇಶೇ ಜಾತಂ ಆತಂಕಿಯಾಕ್ರಮಣ ನಿಂದಿತಂ. ಪಂಜಾಬ ರಾಜ್ಯಸ್ಯ ಸಂಗರೂರ ಜನಪದಸ್ಯ ಅನೇಕೇಷು ಗ್ರಾಮೇಷು ವಿಷಾಕ್ತ ಮದ್ಯಪಾನೈಃ 20 ಜನಾನಾಂ ಮೃತ್ಯು ಜಾತಃ ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.